सलग दुसऱ्या अंदाज सरदारी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. मी वेदर बद्दल बोलत होतो. हवामान खात्याचं काय नेमकं म्हणणं आहे ते तर मला माहीत नाही, पण काही प्रायव्हेट वेधशाळेंचं असं म्हणणं आहे की प्री मॉन्सून शावर्स, मॉन्सून जो 7 तारखेनंतर येणार आहे, 7 तारखेला वगैरे येणार आहे असं म्हणतायत, त्याच्या आधीचे आठवडाभर जे काही शावर्स वगैरे असतात, थोडासा पाऊस पडतो, तो परवा 13 तारखेपासून, ऍक्च्युली आज 30 तारीख म्हटल्यावर 13 आय थिंक गुरुवारी 2 तारखेपासून असेल, 2 आणि 3 तारखेला आणि पुन्हा 5-6 तारखेला तो जोर पकडेल असं म्हणणं आहे. आधी तो पाऊस कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद वगैरे इथे येईल आणि मग आपल्याकडे पुण्यात येईल. पण यामुळे टेम्परेचरपासून दिलासा, उन्हाळ्यापासून दिलासा, गरमीपासून दिलासा हा आपल्याला नक्की मिळणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. काय ना, म्हणजे शहरी लोकांना फार तसं काही ते आपल्याला काही पडलेलं नसतं. पाऊस कधी येणार, किती येणार, एवढं काही आपल्याला तरी पडलेलं नसते. पण गावाकडे गेल्यावर बघा, त्यांचं सगळं आयुष्य, त्यांचं सगळंच, म्हणजे त्यांचं प्रोफेशन, पर्सनल लाईफ, अगदी लग्न बिग्न, मुलांची हे सगळं ह्याच्याच अवतीभवती असतं. आणि विच इज वाय आय नो एव्हरीबडी इज होपिंग की छान यावेळी पाऊस पडतोय. आणि तो नेमका थोडासा कमी पडला तरी तो सगळ्या धरणात पडू दे बाबा, अशी काहीतरी जर सिस्टम आपल्याकडे असती ना पावसाला कंट्रोल करायची. मागे ते सीड क्लाउड सीडिंग वगैरे विमानं सोडायची ते काही पद्धत ती बंद झाली, ती काही कोणी करत नाही. गेस त्याला काही फार म्हणजे मतदात्यांनी प्रतिसाद दिला असला किंवा नसला तरीही ढगांनी अजिबातच दिला नाही असं वाटतंय. एनिवे, कमिंग अप इन जस्ट अ बिट, सुपर हिट गाणं, मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.